जलप्रदूषण आणि त्याचे नियंत्रण. या भागात तुम्ही जलप्रदूषणाची कारणे आणि ते कसे नियंत्रित केले जाऊ शकते याबद्दल शिकणार आहात. पृथ्वीचा 2/3 भाग हा पाणी या एकमेव द्रवाने भरलेला आहे. पाणी हा एकमेव द्रव असा आहे ज्याच्याशिवाय कोणीही जीवनाचा विचारही करू शकत नाही. तरीसुद्धा पाण्याचे काही मानवी कृतींमुळे सतत प्रदूषण होत आहे. जलप्रदूषण म्हणजे सजीव जीवांना हानिकारक ठरणाऱ्या या पदार्थांमुळे पाण्याचे होणारे प्रदूषण. पाणी हे काही घरगुती, व्यावसायिक आणि शेतीविषयक कृतींमुळे प्रदूषित होते. चला या कृती काय आहेत ते शोधूया. पाणी प्रदूषण घरगुती कारणांपासून चालू होते. घरगुती कामांमध्ये स्वच्छता, आंघोळ आणि धुणे यासाठी पाणी वापरले जाते. अशा कृतींमधून निघणारे सांडपाणी हे घराच्या नाल्यांच्या चॅनलमध्ये जाते.